आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरातून आदरांजली. तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निशुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यात येणार. आणि मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं दिनांक 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. तामिळनाडूच्या कोईम्बतूर इथं दक्षिण भारत प्राकृतिक कृषी शिखर संमेलन 2025 उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याचं वितरण मोदींच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटनापूर्वी संमेलनस्थळी लावलेल्या सेंद्रिय शेतमालाच्या स्टॉलला पंतप्रधानांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात सुमारे 5,000 शेतकरी सहभागी झाले आहेत. आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीवर भर देण्याचं आवाहन केलं.
साथियों, हमारी मिट्टी की फर्टिलिटी और क्रॉप में न्यूट्रिशनल रिवाइवल के लिए हमें नेचुरल फार्मिंग के रास्ते पर बढ़ना ही होगा. ये हमारा विजन भी है और हमारी जरूरत भी है. तभी जाकर हम अपनी आने वाली पीढ़ियों के लिए अपनी बायोडायवर्सिटी को संरक्षित रख पाएंगे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड बियाणं उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असं तातडीचं आर्थिक बळ मिळणार आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सध्या रब्बी पेरणीचे दिवस असल्यामुळे खतं आणि बी बियाणांसाठी पीएम किसान निधी योजनेच्या माध्यमातून मिळालेली रक्कम महत्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना अकोला येथील शेतकरी नरेंद्र वाकोडे यांनी व्यक्त केली.
मला पीएम सन्मान निधीचे 2,000 आज जमा झाले. त्याच्यापासून मला शेतीविषयी जे काम करायचे आहेत, पेरणी, तुरीला फवारा, हे यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरले. अशी योजना आम्हाला जे काही शेतीचे कामं करायसाठी आहे हे योग्य आहे.
वन्य प्राण्यांचे हल्ले आणि धान्याच्या पिकात पाणी साचणं यालाही आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं संरक्षण मिळणार आहे. वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीला आता स्थानिक जोखीम म्हणून तर धानाच्या पिकात पाणी साचून झालेल्या नुकसानीला स्थानिक आणीबाणी म्हणून मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली. नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत पीक विमा ऍपवरून शेतकऱ्यांना जिओ टॅग असलेल्या फोटोंसह नुकसानीची माहिती द्यावी लागेल. हा निर्णय 2026 खरीप हंगामापासून लागू होणार. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांना समाज माध्यमावर आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज आकाशवाणी कार्यालयात कार्यालय प्रमुख मनीषा शेटे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आलं. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित समारंभात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी इंदिरा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्तानं विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेण्यात आली. भारताचा 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यात पणजी इथं सुरू होत आहे. या महोत्सवात 81 देशांमधील 240 चित्रपटांचा समावेश असेल. द ब्लू ट्रेल या चित्रपटानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. गोव्यात मडगाव इथं रवींद्र भवनात हा चित्रपट दाखवला जाईल. येत्या 28 तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू असेल. दरम्यान पत्र सूचना कार्यालय महाराष्ट्र गोवा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं गोव्यात मान्यताप्राप्त मीडिया प्रतिनिधींसाठी चित्रपट प्रसास्वाद शिबिर आयोजित करण्यात आलं. पत्रकारांना सिनेमाबद्दल सखोल माहिती देणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ 9% होतं, मात्र गेल्या 10 वर्षात ते वाढवून 53% झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांच्या हस्ते नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते.
आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क, नियमित आणि कायदेशीर करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा राज्यातील 60 लाख कुटुंबांसह सुमारे 3 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार हा 7-12 शेरा काढून टाकला जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशावरून महसूल विभागानं याबाबतची कार्यपद्धती जारी केली असून 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या जमीन व्यवहारांना ती लागू असणार आहे. मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2025 येत्या 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती आमदार संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेत 1 ऑगस्ट 2023 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक प्राप्त करणाऱ्या मराठी एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. ही स्पर्धा रविवार 23 नोव्हेंबरपासून सायंटिफिक सभागृह 8 रस्ता चौक लक्ष्मीनगर इथं पार पडेल. प्रथम क्रमांकासाठी ₹1,51,000, द्वितीयसाठी 1 लाख तर तृतीय क्रमांकावर येणाऱ्या नाटकाला 50,000 पारितोषिक दिलं जाणार आहे. स्पर्धेचं उद्घाटन 22 नोव्हेंबरला राम गणेश गडकरी रंगमंच इथं द फोक आख्यान या लोकसंगीत आणि लोकनृत्य कार्यक्रमानं होईल तर समारोप सोहळ्यात पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील बेसा पिपळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 नामनिर्देशनपत्र तपासणीत पात्र ठरली आहेत. तसंच प्रभाग क्रमांक 1 ते 17 मधील एकूण 83 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 72 अर्ज पात्र ठरल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भारत नंदनवार यांनी दिली. उमेदवारांना आजपासून 25 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. अंतिम उमेदवार यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. मतदान 2 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी आणि निकाल 3 डिसेंबरला जाहीर केले जातील. नगरपंचायत मालेगाव इथं जिल्हा स्वीप अभियानांतर्गत एनसीसी विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदानाचं महत्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. भारताच्या एचएस प्रणय, आयुष शेट्टी आणि थरून मन्नेपल्ली यांनी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत प्रभावी विजय मिळवत दुसऱ्या फेरीत स्थान निश्चित केलं आहे. ग्रेटर नोएडा इथं शहीद विजयसिंह पाठक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा 2025 महिलांच्या गटात भारताच्या अरुंधती चौधरी हिनं जर्मनीच्या लिओनी मुलर हिला पराभूत केलं तर मीनाक्षी, अंकुश फांगळ, प्रवीण आणि नुपूर यांनी त्यांच्या गटात उत्तम कामगिरी नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज सर्वात कमी किमान तापमान भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. गोंदिया इथं 10.4 तर नागपुरात 11.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक कमाल तापमान अमरावती इथं 30 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. पासपोर्ट सेवा कार्यक्रमांतर्गत 2035 ई पासपोर्टचं ट्रान्झिशन पूर्ण करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. यानुसार नव्यानं दिलेला पासपोर्ट ई पासपोर्ट होईल. तसंच सध्याचा बिगर इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट त्याची मुदत संपेपर्यंत वैध असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरातून आदरांजली. तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क, नियमित आणि कायदेशीर करण्यात येणार. आणि मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं दिनांक 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.